आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्याचं नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर. गृहनिर्माण क्षेत्रात 70,000 कोटींची गुंतवणूक करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय. 2 दिवसीय स्टार्टअप कॉन्क्लेव्हचं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटन. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. गडचिरोली इथं 5 जहाल महिला नक्षलवादी पोलिसांच्या ताब्यात. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर कालवश आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ श्रीनिवासन यांचं निधन. राज्याचं नवीन गृहनिर्माण धोरण आज जाहीर झालं असून त्यासाठी 70,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. माझे घर माझा अधिकार या ब्रीदवाक्यासह हा कार्यक्रम राबवताना अल्प उत्पन्नधारक, ज्येष्ठ नागरिक, महिला, औद्योगिक कामगार आणि विद्यार्थी यांच्या विशिष्ट गरजांचा धोरणात विचार केला आहे. याशिवाय महानगर गॅस लिमिटेडला कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी मुंबईत देवनार इथला भूखंड सवलतीच्या दरात भाडेपट्ट्यानं उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला. तसंच वाशिम जिल्ह्यात कारंजा इथं दिवाणी न्यायालय स्थापन करण्यासाठी 1,76,00,000 खर्चाला मंजुरी मिळाली आहे. धुळे जिल्ह्यात शिंदखेडा इथल्या रायगड जिल्ह्यात पोशीर तसंच शिलार प्रकल्पाच्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी इथल्या सिंचन प्रकल्पाच्या वाढीव खर्चाला देखील मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या वतीनं आयोजित 2 दिवसीय स्टार्टअप कॉन्क्लेव्हला आजपासून मुंबईत सुरुवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते परिषदेचं उद्घाटन झालं. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यावेळी उपस्थित होते. या परिषदेत 800 पेक्षा जास्त प्रतिनिधी, वैज्ञानिक, 70 पेक्षा जास्त स्टार्टअप्स, औद्योगिक भागीदार, गुंतवणूकदार, शैक्षणिक संस्था आणि सरकारी यंत्रणांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. स्टार्टअप्स, गुंतवणूकदार आणि शासकीय प्रतिनिधींमध्ये संवाद घडवून आणण्याच्या उद्देशानं या परिषदेत विशेष संवाद आणि चर्चासत्रांचंही आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना पदाची शपथ दिली. मुंबईत राजभवन इथं झालेल्या या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपस्थित होते. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा ओबीसी नेता असावा यासाठी भुजबळ यांचा शपथविधी झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचा पदभार दिला जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेल्या 5 महिला नक्षलवाद्यांना पोलीस आणि केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी आज गडचिरोली इथून ताब्यात घेतलं. यातल्या 3 अटक करण्यात आली असून 2 अल्पवयीन असल्यानं त्यांना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात येणार आहे. या नक्षलवाद्यांवर 36,00,000 रुपयांचं इनाम होतं. उंगी मंगरू होयाम उर्फ सुमली, पल्लवी केसा मीडियम उर्फ बंडी आणि देवे कोसा पोडियाम उर्फ सविता अशी अटक केलेल्या नक्षलवाद्यांची नावं आहेत. ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ देशात आणि राज्यात विविध ठिकाणी तिरंगा यात्रा काढण्यात येत आहे. पंजाबमधल्या अमृतसर इथं आज भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते तरुण चुग यांच्या नेतृत्वात तिरंगा यात्रा काढण्यात आली. या यात्रेत देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या आणि राष्ट्रगीत गायन करण्यात आलं. देशाच्या एकतेचं प्रतीक म्हणून 100 फूट लांबीचा तिरंगा घेऊन समाजातल्या सर्व स्तरातले नागरिक या रॅलीत सहभागी झाले होते. सातारा शहरातही आज तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं. या तिरंगा रॅलीत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, माजी सैनिक तसंच नागरिक सहभागी झाले होते. तिरंगा यात्रेबद्दल मुंबईतल्या नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रिया ऐकूया.
पहलगाम हल्ल्याला चोख प्रत्युत्तर म्हणून सरकारने जे ऑपरेशन सिंदूर अभियान राबवलं त्याचं मी स्वागत करतो. यानंतर देशभक्तीवर अभियान राबवलं जात आहे त्याचंही मी स्वागत करतो. भारतीय नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाला बळ मिळेल असं कृत्य करू नये, असं वक्तव्य करू नये.
ऑपरेशन सिंदूर अतिशय मोठा आणि शत्रूला नामोहरम करणारा असा पराक्रम भारताच्या इतिहासात आपल्या सैनिकांनी रोवून ठेवला आहे. हा फक्त पराक्रम नाही तर ही एक समज आहे भारताकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या प्रत्येक आतंकवादी वृत्तीशी.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमाद्वारे येत्या 25 मे रोजी देशविदेशातल्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 122वा भाग असेल. श्रोते या कार्यक्रमासाठी सूचना 1800-117800 या टोल फ्री क्रमांकावर पाठवू शकतात. तसंच नरेंद्र मोदी ॲप आणि माय गव्ह ॲपद्वारेही आपल्या सूचना 23 मे पर्यंत पाठवता येतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान साहित्यिक जयंत नारळीकर यांचं आज पहाटे पुण्यात त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. त्यांना भारत सरकारनं पद्मभूषण तसंच पद्मविभूषण या पुरस्कारांनी गौरवलं होतं. ब्रिटनमधल्या केम्ब्रिज इथून डॉक्टरेट आणि रँगलर या प्रतिष्ठित पदव्या घेतल्यानंतर त्यांनी 1972 मुंबईत टाटा मूलभूत संशोधन संस्थेत खगोलशास्त्र विभाग प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारली. फ्रेड हॉयल यांच्यासह त्यांनी मांडलेला हॉयल नारळीकर सिद्धांत प्रसिद्ध आहे. पुण्यात आयुका या संस्थेच्या स्थापनेत त्यांचा प्रमुख सहभाग होता. मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी पोस्ट कार्डाद्वारे विज्ञानसारख्या अभिनव कल्पना त्यांनी राबवल्या. विज्ञान कथांबरोबरच त्यांनी विज्ञानावर विपुल लिखाण केलं. त्यांच्या आत्मचरित्राला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जयंत नारळकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. खगोल भौतिकीतलं त्यांचं महत्वाचं सैद्धांतिक काम येत्या पिढ्यांसाठी मूल्यवान आहे असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ जयंत नारळीकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. नारळीकर यांच्या निधनामुळे राज्यानं एक महान विज्ञान तपस्वी गमावला आहे असं राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. भारतात खगोलशास्त्राचा भक्कम पाया घालण्यात नारळीकर यांनी अमूल्य योगदान दिलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर खगोलीय संशोधनात मोलाची भर घातली अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारळीकर यांना आदरांजली वाहिली. नारळीकर यांच्या निधनानं ज्ञानविज्ञानाच्या प्रसारासाठी वाहून घेतलेला तेजस्वी तारा निखळला अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नारळीकर यांना आदरांजली वाहिली. नारळीकरांचं निधन ही राज्याची आणि देशाची मोठी हानी आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नारळीकरांना आदरांजली वाहिली. प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ MR श्रीनिवासन यांचं आज तमिळनाडूमध्ये निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. डॉ श्रीनिवासन यांना भारताच्या नागरी अणुऊर्जा कार्यक्रमाचे शिल्पकार म्हणून ओळखलं जातं. अणुऊर्जा विभागात September 1955 त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. भारताची पहिली अणुभट्टी अप्सराच्या निर्मितीत डॉ होमी भाभा यांच्यासोबत श्रीनिवासन यांचा सहभाग होता. 1959 देशातल्या पहिल्या अणुऊर्जा केंद्रासाठी मुख्य प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. श्रीनिवासन यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या अणुऊर्जा क्षेत्राच्या पायाभूत सुविधांमध्ये झपाट्यानं वाढ झाली. देशातल्या महत्वाच्या ऊर्जा प्रकल्पांच्या निर्मितीत त्यांचं मोठं योगदान होतं. श्रीनिवासन यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी श्रीनिवासन यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. श्रीनिवासन यांनी भारताच्या अणुऊर्जा क्षेत्रातली पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली. यामुळे भारताचं ऊर्जा क्षेत्र आत्मनिर्भर व्हायला मदत झाली असं प्रधानमंत्री म्हणाले. वक्फ दुरुस्ती कायदा 2025 घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायालयाद्वारे वापरकर्त्याद्वारे अथवा कराराद्वारे एखादी मालमत्ता वक्फ नसल्याचं सिद्ध करण्याच्या तरतुदींबद्दल अंतरिम आदेश देणं, राज्य वक्फ मंडळ आणि केंद्रीय वक्फ मंडळात मुस्लिमेतर सदस्यांना प्रवेश देण्याची तरतूद आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीनंतर एखादी मालमत्ता सरकारची असल्याचं सिद्ध झाल्यास ती वक्फ मानली जाणार नाही या तरतुदींवर याचिकाकर्त्यांना असलेल्या आक्षेपावर ही सुनावणी घेतली जाणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी कालपासून पावसानं हजेरी लावली. रत्नागिरी जिल्ह्यात आज बऱ्याचशा ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडला. नाशिक जिल्ह्यालाही काल पावसानं झोडपून काढलं. या पावसानं शेतमालाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. वीज कोसळून निफाड तालुक्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर नाशिक तालुक्यात एक मुलगा जखमी झाला. तर चांदवड तालुक्यात विजांचा कडकडाटानं पोल्ट्री फार्ममधल्या सुमारे 2000 कोंबड्या दगावल्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्याचं नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर. गृहनिर्माण क्षेत्रात 70,000 कोटींची गुंतवणूक करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय. 2 दिवसीय स्टार्टअप कॉन्क्लेव्हचं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटन. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. गडचिरोली इथं 5 जहाल महिला नक्षलवादी पोलिसांच्या ताब्यात. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर एक कालबश. आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ श्रीनिवासन यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.